इट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण एका महत्वपूर्ण विषयाबद्दल बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे एक महत्वपूर्ण प्रॉब्लेम आहे. एक नाही अनेक महत्वपूर्ण प्रॉब्लेम्स आहेत. मग ते झीब्रा क्रॉसिंगच्या पुढ्यात उभं राहण्याचे प्रॉब्लेम्स असतील, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांचे प्रॉब्लेम्स असतील किंवा रॉंग साईडनं गाडीवर येणाऱ्यांचे प्रॉब्लेम्स असतील, ह्या सगळ्या विषयांना बोलल्यानंतर हे क्लिअर होतं की येस, वाहन चालवणं, गाडी चालवणं, ड्रायव्हिंग या संदर्भातला आपला आजचा विषय असणार आहे. आणि ड्रायव्हिंग संदर्भात आपल्याला नानाविध प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात, रूल्स फॉलो न करण्यापासून तर चुकीच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीपर्यंत नानाविध प्रश्न समस्या पुढं उभ्या असतात. बरं, आता या सगळ्या समस्यांपैकी सगळ्यात मोठी समस्या जर विचारली, गाडी चालवत असताना तुम्हाला फेस करावी लागणारी सगळ्यात मोठी समस्या कुठची बुवा, हा प्रश्न जर विचारला तर तुमचं काय असेल उत्तर? 6601935 नंबर आहे. सांगताय तुम्ही गाडी चालवताय, समोर येणारी एक समस्या, मग ती नित्यनेमानं रोज तुमच्या समोर येत असेल किंवा अध्यात मध्यात दुसऱ्यांच्या गाडी चालवण्यात म्हणा किंवा इतर रस्त्यावरती म्हणा, गाडी चालवत असताना एखादी समस्या जी येते आणि जी खरंच तुम्हाला सगळ्यात मोठी वाटते ती कुठची आहे? 6601935 नंबर आहे. सांगताय तुम्ही सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर ड्रायव्हिंग स्लो यही गाना प्ले करो, बजाते रहो बजाते रहो.